Yeah.
वळण लावून त्यांना स्वाधीन ठेवणारा असा असावा ज्याला आपल्या घरची व्यवस्था चांगली ठेवता येत नाही.
truly be that his wife is the one who's at fault.
आणि एक सेवक जो आहे त्याच्या कुटुंबामध्ये बरेचसे समस्या असतील आणि असं असू शकेल की त्याची पत्नी त्या समस्येचं स्रोत आहे सगळं.
But in the minds of the people, it's a question mark.
पण लोकांच्या मनामध्ये एक प्रश्नचिन्ह उद्भवत.
No, I don't believe that man should be an elder of the church. I think perhaps the other elders would graciously come to this man and say, you need to take some time off. Get your household in order.
आणि मग त्या ठिकाणी जेव्हा अशा समस्या चालू आहेत मग बाकीचे वडील येऊन कृपेयुक्त त्यांनी त्याला सांगायला पाहिजे की तू थोडा वेळ बाहेर आता तू ह्या सेवेपासून घे आणि तुझं घर जे आहे ते ठीक ठीक कर त्या बाकीच्या समस्या तू सुरळीत कर आणि मग पुन्हा तुझी सेवा उपयुक्त होईल.
The normal problems and conflicts that we all have and we all seek to resolve.
आणि मग दररोजच्या संघर्षाबद्दल मी सांगत नाही वैवाहिक जीवनामधल्या ज्या सर्वसाधारण सगळ्यांना तोंडी जावं लागतं.
I have a friend who is a very godly Presbyterian pastor.
आणि त्यांचे मित्र आहेत प्रेस्बिटेरियन फार देवभिरू ते पालक आहेत.
His wife grew more and more distant from the church and finally left him.
आणि त्याची पत्नी जी आहे ती मंडळीपासून निराश होऊन लांब लांब गेली आणि सत्यशेवटी त्यालाही सोडून गेली.
She denied the faith.
तिने जो विश्वास आहे तो सोडून दिला.
I think this man was mostly innocent in the situation.
आणि हा व्यक्ती तर बऱ्याचशा ठिकाणी त्या परिस्थितीमध्ये निर्दोष होता.
But he stepped down.
पण तो मग त्यांनी सेवेपासून तो खाली आला म्हणजे त्यांनी सेवा सोडून दिली.
Yeah, and I think that was the right decision.
आणि पूर्ण वेळ सेवेपासून तो वंचित राहिला आणि ही योग्य त्याची निर्णय होता. त्याची पत्नी जर का
I don't see that. If a man can't bring his own wife who's an adult, if she doesn't follow him in the faith, I don't believe he can be an elder in the church and have credibility.
जर का त्याची पत्नी त्याच्या मागोमाग विश्वासामध्ये आलेली नसेल तर मग बाकीचे लोक कसे येणार त्याच्या मागोमाग.
She's willing to live with him. Well, that's, yeah. That their marriage is a different issue. He should stay, Paul says, he should stay with his wife unless she leaves. But I don't believe he would have credibility and a ministry in the lives. How could he? One of our main ministries is ministering to marriage and family. He would have no credibility.
आणि आपलं मुख्यतः आपण कुटुंबामध्ये सेवा करतो चर्चमध्ये आणि कौटुंबिक जीवनामध्ये तेव्हा त्याला काही असं भक्कम पाठपुरावा नसणार त्याच्या सेवेला.
Double honor, especially those who preach and teach well.
स्पष्ट रीतीने त्यांच्यावर कृपादान झालेले आहेत आणि ते अतिउत्कृष्ट रीतीने प्रचार आणि बोध करू शकतात. सगळ्यांना बोध करण्याची क्षमता पाहिजे, पण काही जे आहेत ते वर उठून उभे राहतात आणि त्यांना अतिउत्कृष्ट त्यांना दान दिलेलं आहे.
आय वुड थिंक दोज अदर एल्डर्स सीक टू डू व्हॉटएव्हर दे कॅन टू सपोर्ट the ministry of those men who do the preaching and teaching, free them up. Perhaps they do counseling, they do other shepherding, so that those men can keep their nose in the Bible.
आणि बाकीचे जे वडील आहेत हे जे विशेष उत्कृष्ट ज्यांना दान आहे त्यांनी सतत मुख्य जे आहे नेतृत्व करावं वचनामधलं आणि बाकीचे मग जे सल्लागार काउन्सिलिंग असे वेगळे वेगळे सेवक कार्यामध्ये मग ते सहाय्य करतात. आणि जे डीकन जे सेवा दिलेली आहेत कधी कधी तिकडे पारख झाल्यानंतर ते पुढे वडील होऊ शकतात का?
आय डोंट बिलीव्ह सो.
माझा तसा विश्वास नाही.
आय थिंक देअर आर टू डिस्टिंक्ट ऑफिसेस अँड कॉलिंग्स फ्रॉम गॉड.
आणि दोन इकडे वेगळे वेगळे देवापासून पाचारण आहे.
Deacons are men who serve in practical ways in the church to free up the elders for prayer and the ministry of the word.
आणि जे डीकन लोक आहेत ते व्यावहारिक गोष्टींचा सांभाळ करतात या हेतूने की जे वडील लोक आहेत त्यांना फक्त वचनाच्या ह्याच्यामध्ये जास्त वेळ मिळावा अभ्यासामध्ये आणि सेवेमध्ये.
And particularly, we believe that these men should be in charge of benevolence, supporting widows and the needy in the church.
आणि हे जे डीकन आहेत विशेष करून त्यांची देखरेख कशामध्ये असते की सत्कर्म किंवा गरजा भागवणं ज्या विधवांची काळजी घेणं ह्याकडे त्यांचं लक्ष असतं.
Now this is an excellent training ground for some men who also have the gift of the ability to teach and later become elders.
आणि मग हे डीकनच्या सेवेमध्ये जणू काही एक प्रशिक्षण क्षेत्र असू शकेल ते की जे पुढे होऊन वडील बनतील ते सेवा करायला तिकडे शिकतील.
But I don't believe the deacons should be seen as junior elders.
पण डीकन लोकांना असं आता उभय ते वडील किंवा ज्युनियर वडील पाळक ते डीकन लोकांना पाहणं हे योग्य राहणार नाही.
Right now we have two men who are elders in training who have not been deacons.
आणि दोन असे वडील प्रशिक्षणाखाली त्यांच्या मंडळीमध्ये आहेत जे कधीच डीकन राहिलेले नव्हते.
A third man has served as a deacon for several years and